नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वित्झर्लंडमध्ये आजपासून होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सहभाग. देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं सरकारचं प्रमुख उद्दिष्ट. संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. नांदेडमध्ये येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी होणाऱ्या हिंददी चादर कार्यक्रमाची जय्यत तयारी. अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला यंदाचा पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना जाहीर. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 विजय. आता सविस्तर बातम्या. स्वित्झर्लंडमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होत आहेत. या परिषदेत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या संकल्पना आणि संधी जागतिक नेत्यांसमोर सादर केल्या जातील. गेल्या वर्षी 16 लाख कोटींच्या गुंतवणूक करारानंतर यंदा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचा उद्देश राज्य सरकारनं ठेवला आहे. परिषदेत जागतिक उद्योग समूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी संवाद साधून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान काल झुरीच इथं बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरेल जे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करेल आणि पुढील 3-4 वर्षात हे उद्दिष्ट साध्य होईल असं फडणवीस यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा आणि मुंबईसह राज्यातल्या शहरांचा विकास प्रगत होत आहे. पुढील 5 वर्षात मुंबईसह नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्येही लक्षणीय विकास दिसेल. महाराष्ट्र थांबणार नाही, राज्य वेगानं पुढे जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल आसाममधल्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 7,000 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग 715 कलियाबोर नुमालीगड विभागाचं चौपदरीकरण याद्वारे प्रस्तावित आहे. आपल्या सरकारच्या विकास कामांमुळे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही स्पष्ट बहुमत दिल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया.
देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल कोंढाळी मार्गावरील शिवा सावंगा परिसरात सोलर इंडस्ट्रीजद्वारा स्थापित मीडियम कॅलिबर अम्युनिशन फॅसिलिटी इथं पिनाका गायडेड रॅकेटचं पहिलं उत्पादन काल राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पाठवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
और जब ये महसूस होता है कि देश के लिए कुछ बन रहा है, देश के लिए कुछ हो रहा है, तो मन में स्वाभाविक है, भारत का नागरिक मैं भी हूं, डिफेंस मिनिस्टर की बात छोड़िए, मन में प्रसन्नता होती है. और यह सब देखने के बाद एक डिफेंस मिनिस्टर के रूप में मुझे लगता है कि हम सही दिशा में आगे बढ़ रहे हैं. और साथियों, जब मैं किसी प्राइवेट सेक्टर यूनिट के इस स्तर पर काम करते हुए देखता हूं, तो मुझे सिर्फ कोई यूनिट या कोई फैसिलिटी नहीं दिखती, बल्कि मुझे एक नया संकल्प दिखता है, एक नया जोश दिखता है, एक नई ऊर्जा दिखती है. और साथ ही साथ जो मैंने देखा है, इनोवेशन, नवाचार भी हमको दी. और डिफेंस सेक्टर को हम सब आत्मनिर्भर बनाना चाहते हैं. हमारे प्रधानमंत्री जी बार बार इसका आग्रह करते हैं.
77वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित असेल. या चित्ररथातून राज्याची परंपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृश्य साकारलं जाणार आहे. या सोहळ्यासाठी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदा प्रथमच बॅटल अॅरे या युद्धरचनेचं प्रदर्शन प्रजासत्ताक दिन संचलनात होणार असून अर्जुन टँक, T-90 भीष्म, राफेल विमानं आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं होणार आहेत. संचलनात लष्कराच्या 18 तुकड्या आणि 13 बँडसह एकूण 30 चित्ररथ सहभागी होतील. महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं कोणतीही तडजोड न करता वैचारिक लढा दिला असं प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. मुंबईत काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही शक्य असेल तिथं समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढू, मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही जाणार नाही असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं. अहिल्याबाई होळकर यांनी वाराणसीत बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर सरकारनं बुलडोझर चालवला असून घाटावरील अनेक देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या प्रकरणी सरकारनं माफी मागावी, अन्यथा काँग्रेस पक्ष थेट काशीत आणि महाराष्ट्रभर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील सपकाळ यांनी दिला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये येत्या 24 आणि 25 जानेवारीला होणाऱ्या हिंदवी चादर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी काल नांदेडमध्ये घेतला. या कार्यक्रमानिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी मराठवाड्यातल्या सर्व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याचं आवाहन पापळकर यांनी केलं. या कार्यक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले,
याच्या निमित्तानं गुरु तेग बहादूर यांचं जे काही काम आहे, जे काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं, ते काम आपल्या गावागावामध्ये पोहोचावं आणि याच्यामध्ये जे काही 10-12 समुदाय याच्यामध्ये समाविष्ट आहे, शीख आहे, चिखलगार आहे, इतर जे काही समाज आहेत, वारकरी संप्रदायाला जोडलेला आहे, या सर्व समाजामधल्या लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी अतिशय भव्यरित्या होत आहे आणि त्यानिमित्तानं सर्व समुदायांना हा कार्यक्रम अतिशय मार्गदर्शक आणि उद्बोधक ठरणार आहे.
दरम्यान हिंदवी चादर निमित्त गुरु तेग बहादूर यांचं कार्य आणि इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम सुरू आहेत. विविध स्पर्धांमधून 136 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या 11व्या अजिंठा